स्तोत्र संहिता अध्याय 3। दावीद आपला पुत्र अबशालोम ह्याच्या पुढून पळाला त्या प्रसंगीचे स्तोत्र। हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत, माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत। ह्याला देवाच्या ठाई तारण नाही असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत। तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस, तू माझे गौरव आहेस, तू माझे डोके वर करणारा आहेस। मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करीतो आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो। मी अंग टाकिले व झोपी गेलो, मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे। लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे, मी त्यास भिणार नाही। हे परमेश्वरा, उठ माझ्या देवा, मला तार, तू माझ्या सर्व वैऱ्यांच्या तोंडात मारिले आहे। तू दुर्जनांचे दात पाडले आहेत, तारण परमेश्वराच्या हातून होते। तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो।